पुणे मेट्रोच्या शिवाजी नगर न्यायालयाचे स्वागत या भुयारी मार्गाचे केलं उद्घाटन. सर्जनशील तरुणाईनं क्रिएट इन इंडिया उपक्रमात सहभागी व्हावं, पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सशक्त राष्ट्र निर्मितीमध्ये शेतकऱ्यांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं राज्यपाल सी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणांना स्वरक्षणाचं मुख्य प्रशिक्षण देणाऱ्या हर घर दुर्गा अभियानाला आजपासून प्रारंभ. देशात आधुनिकीकरण आणि विकास करताना आपल्याला समृद्ध भारताची कुठे नेण्यात येईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. राज्याच्या 11,200 कोटी अधिक रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दूरसंवाद झालं त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या या विविध योजना शहरी विकासाला चालना देतील आणि नागरिकांचं जीवनमान अधिक सोपं करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे मेट्रोच्या शिवाजी नगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचं उद्घाटन, स्वारगेट ते कागद या नवीन विस्तारित मार्गिकेचं आणि पुण्यातील भिडेवाडा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मार्गाचं भूमिपूजनही काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाचा वेग मंदावू नये आणि वाढत्या शहरीकरणाच्या काळात पुणे विकासाचं एक महत्वाचं केंद्र व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी उभारण्यात येणारं स्मारक सर्वांसाठी प्रेरणा देणारं ठरेल असं पंतप्रधान म्हणाले.
समाज में बदलाव की जिम्मेदारी जब महिलाएं उठाती है तो क्या कुछ हो सकता है. महाराष्ट्र की धरती तो इसी साक्षी रही. इस धरती ने हमारी धरती से सावित्रीबाई फुले ने महिलाओं की शिक्षा के लिए इतना बड़ा आंदोलन शुरू किया. यहां बहन बेटियों के लिए पहला स्कूल खोला गया. इसी स्मृति को इस विरासत को संजो कर रखना जरूरी है. आज मैंने देश के उसी प्रथम गर्ल्स स्कूल में सावित्रीबाई फुले मेमोरियल की आधारशिला रखी. ये मेमोरियल सामाजिक चेतना के जन आंदोलन की स्मृतियों को जीवंत करे. ये मेमोरियल हमारे समाज को हमारी नई पीढ़ी को प्रेरणा दे.
या कार्यक्रमात सोलापूर विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर जवळच्या बिल्डिंग प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला. व्यापार उद्योग व्यवसायासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक आता विमानाने येऊ शकतील असं मोदी म्हणाले. मराठवाड्याला प्रमुख आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता बिल्डिंग औद्योगिक क्षेत्रात आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणुकीला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल सी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. पुण्याचा झपाट्याने विकास होत असताना इथली वाहतूक कोंडी कमी करणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. म्हणूनच पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच अन्य मान्यवरांनी पुणे मेट्रोच्या नवीन मार्गावरून प्रवास केला. काल दुपारपासून स्वारगेट ते शिवाजी नगर न्यायालय ही भुयारी मेट्रो सेवा नागरिकांसाठी सुरू झाली. सर्जनशील कलाकारांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेल्या क्रिएट इन इंडिया या उपक्रमात सुभान होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 114 भागात त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाची 3 ऑक्टोबरला दशकपूर्ती होते आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या प्रसारणाची जिव्हाळा सांभाळणाऱ्या आकाशवाणी दूरदर्शन त्याचबरोबर अन्य प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांच्या प्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकांना सकारात्मक प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आवडतात हे मन की बात या कार्यक्रमाने सिद्ध केलं असं म्हणाले. 2014 मध्ये सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन तसंच मेक इन इंडिया या उपक्रमांची यंदा राष्ट्रपती दिली आहे. याबाबत सांगताना राज्याच्या भंडाराच्या तसंच असलेल्या हँडलूमचा उल्लेख त्यांनी केला. स्थानिक समुदायांना सक्षम करणं हा मेक इन इंडियाचा गाभा असून लोकसहभागाने या चळवळी यशस्वी झाल्याचं म्हणाले. येत्या सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांची खरेदी करा. केवळ माहितीचे देणे खरेदी करणं म्हणजे लोकल फॉर लोकल नसून भेटवस्तू देताना स्थानिक उत्पादनांना अधिकाधिक पसंती द्या असं आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. सशस्त्र समाजाच्या राष्ट्रनिर्मिती शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय शक्य नसल्यानं राज्याच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी.के. राधाकृष्णन यांनी काल केलं. राज्यपालांच्या हस्ते काल विशेष पुरस्कारांचं ग्रहण मुंबईत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. 2020-2022 या तीन वर्षातल्या 448 विशेष पुरस्कारांचं ग्रहण मुंबईत झालं. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावाबाबत येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल साताऱ्यात व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात काळोली इथल्या या केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी बोलत होते. पाटण तालुक्यातील 289 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही यावेळी झालं. नाळे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ तळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये तरुणांना स्वरोजगाराचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या अनुषंगानं हर हर रोजगार अभियानाचा प्रारंभ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात झा यांनी काल ही माहिती दिली. मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हवामान दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकाणी जोरदार वारे आणि राज्याच्या 11,200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आणि लोकार्पण. पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालयाचे स्वागत या भुयारी मार्गाचं केलेलं उद्घाटन. सरन्यायाधीश तरुणांना क्रिएटिव्ह इंडिया उपक्रमात सहभागी व्हावं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सशस्त्र राष्ट्रनिर्मितीमध्ये शेतकऱ्यांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं राज्यपाल सी.के. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन आणि शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणांना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणाऱ्या हर हर दुर्गा अभियानाला आज संपला प्रारंभ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.